पागल है पागल है, ऐसा ही कहेंगे बहुत सारे लोग। अगर किसी ने अपनी अच्छी खासी सरकारी नौकरी छोड़कर, इतना सारा पैसा छोड़कर, अपना लाइफ पूरा का पूरा सोसाइटी के लिए अगर डेडिकेट कर दिया तो। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे। आणि असंच करणारे एक व्यक्ती ज्यांचं नाव आहे प्रवीण तुळपुळे सर, ते आज आपल्यासोबत आहेत। त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय केलंय, त्यांचा सगळा प्रवास आज आपण ऐकणार आहोत। आणि मी खरंच जेव्हा त्यांच्याशी बोलले ना, अगदी इन्स्पायर झाले त्यांचं बोलणं ऐकून।
माझं नाव प्रवीण तुळपुळे। काही वर्षापूर्वी मला लेफ्टनंट कमांडर प्रवीण तुळपुळे म्हणून ओळखलं जायचं, कारण का मी इंडियन नेव्हीमध्ये भारतीय नौदलात ऑफिसर म्हणून होतो। आणि 2001 साली मी प्रीमॅच्युअर रिटायरमेंट घेतलं। त्याच्या आधी मी 17 वर्ष नेव्हीमध्ये सर्व्हिस केली। थोडं बॅकग्राऊंडमध्ये अजून जर काही 83 मागे गेलो आपण, तर समवेअर 73, 74, 75 त्या दरम्यान मला जादूचा छंद लागला। जादू करायची, लोकांना बनवायचं, लोकांना हसवायचं, असं सगळ्यांनाच वाटतं, सगळ्या लहान मुलांना वाटतं आपल्याला जादू यावी वेगळ्या वेगळ्या प्रकारची। पण नशिबाने माझ्या बरोबरची जादू राहिली, बाकीच्या बऱ्याचशा लोकांना छंद असतात आणि मग ते जातात, कामाचा व्याप असतो, फॅमिलीचा व्याप असतो, त्यामुळे नशिबाने मला घरून पण प्रोत्साहन मिळालं की छंद चालू राहू दे। जादू हा प्रोफेशनल अप्रोच कडे याच्याकडे कोणी बघत नाही। क्रिकेटर व्हायचा हो, अमुक हो, तमुक हो, शेफ हो पण आजकाल चालतं, पण जादूगार व्हायला अजून लोकांना थोडीशी भीड आहे। नेव्हीत झाल्यानंतर पण ते कंटिन्यू राहिलं। व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा फावला वेळ मिळाला, थोडीशी प्रॅक्टिस केली, थोडं काहीतरी नवीन बनवलं, नवीन शिकलं। आमच्याकडे तेव्हा पुस्तकच होती फक्त, किंवा कोणी लाईव्ह शिकवलं होतं, युट्यूब नव्हती, त्यामुळे वाचून किंवा कोणाची तरी कुठल्या तरी व्हिडिओ मध्ये चुकून टीव्हीवरती जुन्या व्हिडिओ दाखवल्या, तिथून स्वतःच शिक्षण केल्यासारखं, पण ते चालू राहिलं। अँड इट केम इन हँडी ना, आता खूप माझ्या उपयोगात येतं ते।
खरंच सर खूप सुंदर काम करतात, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं ऐकणार आहोत। पण मला सांगा की जर का तुम्हाला कुणाच्या चेहऱ्यावरती स्माईल आणायची असेल तर तुम्ही काय कराल बरं? 9607007935 माझा नंबर डायल करून सांगा। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो।